चितर कर्मांक 3 जग परमेश्वरानं सर्व काय बनवलं आणि ते सारच सार चांगलं होतं. त्यानं जमीन पहाड समुद्र आणि नद्या बनवल्या आणि त्यानं साऱ्या जीवजंतुले बनवलं. पाण्यात मासोया अभायात पाखर आणि साऱ्या जनावराले जे काही देवानं बनवलं ते पाहून देव खुश प्रसन्न होता कारण ते सर्व लय चांगलं होतं.